आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनानं जाहीर केलेली टोलमाफी येत्या 8 दिवसात लागू करण्यात यावी. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभेत निर्देश. विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या 3र्या दिवशी अनेक मोर्चांनी वेधलं लक्ष. गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालकांपुढे आत्मसमर्पण. आणि नागपूरसह पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज थंडीच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नुकत्याच झालेल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये काही प्रभागातील आणि काही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कृतीला बेकायदेशीर ठरवून राज्यघटनेच्या कलम 243 क नुसार राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. त्यावर राज्यघटनेतील कलम 123 आणि 124 नुसार अशा प्रकारची कारवाई सभागृहाला करता येत नाही असं उत्तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. विधानसभेतील कार्यवाहीचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 8 दिवसात करावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजपर्यंत वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. सर्व संबंधित टोल नाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना 8 दिवसात देण्यात याव्यात. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या. याबाबतचा प्रश्न शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता. त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले. राज्यात FL2 आणि CL3 परवानाधारक विदेशी आणि देशी दारू किरकोळ विक्री केंद्राच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची NOC अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सदस्य शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 2021 ते 2023 या काळात रेबीजमुळे 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिंदे म्हणाले की स्थानिक पातळीवरच्या संबंधित संस्थांना श्वानांचं निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विधानसभेत आज लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी या योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया सुरू असून बोगस लाभार्थी शोधून योग्य ती कारवाई केली जाईल असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. आजवर 2,43,00,000 बहिणींचं रजिस्ट्रेशन या योजनेसाठी झालं असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. राज्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संदर्भात सुरक्षा उपाययोजना न पाळणाऱ्या उद्योगांवर खटले दाखल केले जातील. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसंच विनापरवाना युनिट्स करता स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल अशी माहिती कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी लक्षवेधी उत्तरात दिली. विधानसभा सदस्य शंकर जगताप, अर्जुन खोतकर, बाबाजी काळे यांनी पुण्यातील भोसरी येथे एका कंपनीमध्ये स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेसंदर्भात प्रश्न विचारला होता. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात OBC समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या 18 नव्या महामंडळांच्या कार्यान्वयन आणि निधीच्या उपलब्धतेवर चर्चा झाली. 2024 या महामंडळांची स्थापना झाल्यानंतर प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात केवळ 2 कोटी रुपये देण्यात आल्याचं निदर्शनात आणत परिणय फुके यांनी सरकारला प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महामंडळ आणि त्याच्या 18 उपकंपन्या स्थापन झाल्याचं सांगितलं. या संपूर्ण संरचनेसाठी प्रारंभी 15 कोटी आणि नंतर 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 9 कोटी वितरित झाले आहेत आणि 50 कोटी रुपयांची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर या योजना राबवण्यात आल्या असून 29,000 लोकांना कर्जाचे लाभ देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लक्षित घटकांमध्ये जागृती वाढत असून समाजापर्यंत योजना व्यापक प्रमाणात पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्रामार्फत बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामातील खर्च आणि निकृष्ट कामाच्या आरोपांवर आज चर्चा झाली आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यावर उत्तरादाखल राज्यमंत्री मेघना साकोरे बोराडेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षनेतेपदाच्या बाबतीत मतभेद आहेत. त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा आग्रह सोडून जनतेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावं आणि जनतेचे मुद्दे सभागृहात मांडावेत असं प्रतिपादन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं. आज विधिमंडळ परिसरात त्यांनी पत्रकारांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. समाजातील अनेक गट आपल्या विविध मागण्यांसह नागपुरात आज दाखल झाले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ तसंच पोलीस पाटील असोसिएशन संघटना यासारख्या राज्यभरातील अनेक संघटनांनी आज नागपुरात मोर्चा काढला. त्याचप्रमाणे आयटक, आशा, अंगणवाडी, बांधकाम, शालेय पोषण, उमेद, ग्रामरोजगार सेवक आणि इतर संघटनांनी संयुक्तपणे नागपुरात मोर्चा काढला असून झिरो माईल परिसरात ठिय्या आंदोलन केलं. सर्वांना वेतन आणि निवृत्ती वेतन यासोबतच विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला. याशिवाय समता सैनिक दल नागपूर, दलित महासंघ सातारा, जागृती मूलकर्णी संघर्ष समिती, प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान अकोला, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळ, सकल मातंग समाज जालना अशा विविध संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम इथं धरणे आंदोलन केलं. नागपूर चंद्रपूर शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अंतर्गत केंद्र शासनाच्या गतिशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास शासनाचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विधिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते आज नागपूर विधानभवनात आयोजित संसदीय अभ्यास वर्गात बोलत होते. संसदीय लोकशाहीत सत्तारूढ तसंच विरोधी पक्षाचं स्थान आणि भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. विविध हिंसक घटनांमध्ये सहभागी राहिलेल्या 11 नक्षल्यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर एकूण 82 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये 2 विभागीय समिती सदस्य, 3 पीपीसीएम, 2 एसीएम आणि 4 दलम सदस्यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे 2015 पासून आतापर्यंत एकूण 112 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. शासनानं 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलीस दलानं केलेल्या पुनर्वसनामुळे आजपर्यंत एकूण 783 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे.
महाराष्ट्र येथे आमचा प्रयत्न चालू आहे. नक्षलवाद गडचिरोली इथे जवळजवळ संपुष्टात येत आहे आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही शिल्लक आहे त्यांना आम्ही आत्मसमर्पण करून किंवा जे काही शक्य होईल आम्ही त्याच्यापूर्वी नक्षलवाद संपुष्टात करण्याचा प्रयत्न. आता गडचिरोली कॉन्फ्लिक्ट एरियातून डेव्हलपमेंट एरियाकडे जात आहे. शासनाकडून बस सेवा सुरू झाली आहे. त्या परिणाम लोकांवर चांगला झाला आहे आणि तिथे शिक्षण आणि त्यांच्या जे एसिम्युलेशन आहे ह्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला.
याप्रसंगी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते भूपतीच्या आत्मसमर्पणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष अभियान पथकातील अधिकारी आणि जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं संकलित करण्यात आलेल्या प्रोजेक्ट उडान वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. वर्ध्याजवळ कारंजा घाडगे इथं एका बेकायदा मेफेड्रॉन उत्पादन केंद्रावर छापा टाकून 192 कोटी रुपये किमतीचे 128 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं आणि सामग्रीही यावेळी जप्त करण्यात आली. महसूल गुप्तहेर संचालनालयानं केलेल्या या कारवाई प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. नागपूर, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात आज थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात उद्याही हा अलर्ट कायम राहणार आहे. नागपूर जिल्हा विदर्भात सर्वाधिक थंड ठरला असून इथं 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ गोंदिया इथं 8.4, यवतमाळ इथं 8.8 तर वर्धा इथं 9.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी 14 तारखेपर्यंत वातावरण शुष्क राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या पॅकेज टूर उपक्रमानं अवघ्या 6 महिन्यात नवा इतिहास रचला आहे. या योजनेला जनतेचा अफाट प्रतिसाद मिळत असून एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यभरात तब्बल 4039 पॅकेज टूर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या कालावधीत एसटीच्या बसेसनं सुमारे 26.97 लाख किलोमीटरचा प्रवास करत 19.24 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनानं जाहीर केलेली टोलमाफी येत्या 8 दिवसात लागू करण्यात यावी, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभेत निर्देश. विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी अनेक मोर्चांनी वेधलं लक्ष आणि गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालकांपुढे आत्मसमर्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.